श्लोक पहला। श्री भगवान वाच परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। मनोनी गापुढती सांगीजेल तुझ प्रती परमणोनी श्रुती डहारिले जे येरवी ज्ञान हे आपले परी पर ऐसे निजाले जे आवडोनी घेतले भव स्वर्गाधिक। अगा याची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वन्ही हे तृणे येरे ज्ञाने जिये भव स्वर्गाते जाणती यागची चांग म्हणती पारकी फुडी आथी भेदी जया तिये आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैसा वातोर्मी गगने गिळी जती अंती का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादी तेजे नाना प्रळयांबू माजे नदी नद तैसे येणे पाहलेया ज्ञान जात जाय लया म्हणून या धनंजया उत्तम हे अनादिजे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्षु हाता येता होय जेणे जयाची या प्रतीती विचारवीरी समस्ती नेदिजेची संस्कृती माथा उधऊ मने मन घालूनी मागे विश्रांती झालिया अंगे ते देही देहाजोगे होती चिना मग ते देहाचे बेळे ओलांडूनी एकेची वेळे समतुकी कांटाळे माझे झाले।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये।
कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारं ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।
सुकतया अंकुरावडी वरी पडलिया पियुष धारा नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा ना तरी रंके निधान देखिले का आंधळिया डोळे उघडले भणंगाचिया अंगा आले इंद्रपद तैसे गुरुकुळाचे नि नावे महासुखे अति थोरावे जे कोडेही पोटाळवे आकाशका पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तया पाशी पायी की करी। गुरुंबद्दल आवड आणि गुरुकुळाबद्दल आवड अशा दोन गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या की ज्या करता ज्ञान हे पायिक होऊन राहतं सेवक होऊन राहतं ज्ञान दास्यत्व करतं त्याच्यामध्ये गुरूंच्या बद्दलची आवड आपण समजू शकतो। माझ्या कल्पनेप्रमाणे कोणीही न सांगितलेली गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतायत ते म्हणजे गुरु भक्तांबद्दल देखील गुरूं एवढीच आवड गुरु भक्तांबद्दल देखील तेवढीच महत्ता तेवढंच प्रेम तेवढाच आदर अंकुर सुकतो आहे आणि त्याच्यावर पीयूष धारा पडते आहे, अमृताची धारा पडते आहे. अंकुर म्हणजे आपण स्वतः सुखत जाणारा आणि त्याच्यावर अमृताची धार म्हणजे सद्गुरूंचा कोणी अनुग्रहित भेटणं. सद्गुरु भेटणं तर आहेच, याचा अर्थ असा होतो की आपल्या स्वतःला कोणत्याही गुरु भक्ताच्या समोर आपण कमी लेखतो आहोत, तो श्रेष्ठ आहे असं लेखतो आहोत. नीट अर्थ समजून घ्या. कोणी गुरु भक्त जर भेटेल तर त्या गुरु भक्ताच्या समोर आपण स्वतः अत्यंत कमी दर्जाचे आहोत आणि तो जवळपास गुरु आहे अशा भावनेने गुरु भक्ताकडे पाहणं, याचं कारण त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंचा बोध उतरवलेला आहे असा भाव. तुम्ही असं म्हणाल की प्रत्यक्षात काय ते पाहायला नको का, त्यामुळे तर भाव येत नाही. ही जी विश्लेषणात्मक बुद्धी आहे त्या विश्लेषणात्मक बुद्धीने भाव येत नाही, तो त्याचं जीवन जगतोय. तुम्ही नका त्याच्या जीवनाचं विश्लेषण करू. तो अशा प्रकारचा भाव ठेवायला योग्य आहे का योग्य नाही हे तुम्ही नका पाहू. अशा प्रकारचा भाव ठेवल्यामुळे तुमची आंतरिक उन्नती होणार आहे म्हणून तसा भाव ठेवणं आवश्यक आहे. साधारणपणाने असं होत राहतं की पात्र आहे की अपात्र आहे हे तर पाहायला पाहिजे. गुरु भक्त झाला खरा, पण तो पात्र आहे पात्र नाही हे पाहून नको का त्याच्या समोर त्याच्या ठिकाणी भाव ठेवायला. असं असल्यामुळे तर आपला भाव करपून गेलेला आहे. पात्रापात्रतेचा विचार करू नाही शकत. विनोबा म्हणतात की लहान असताना एकदा मी दारात आलेल्या एका भिक्षेकऱ्याच्या बाबत आईला म्हटलं की काही घालू नकोस भिक्षा, चांगला धडधाकट दिसतोय. कष्ट करायला काय होतं, हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही. तेव्हा विनोबांची आई विनोबाला म्हणाली की तुझी बुद्धी वगैरे मला काही कळत नाही, माझ्या करता दारात आलेला आहे तो भगवंत आहे. पात्रापात्रतेचा विचार केला तर आपण देखील दोन वेळेला जेवतो त्याला पात्र आहोत की नाही कोण जाणे, त्यामुळे मला तुझ्या बुद्धीचं काही तंत्र कळत नाही. विनोबा म्हणतात की आई जाऊन कित्येक वर्ष झाली पण मला तिच्या या उत्तरावर प्रतिउत्तर काही कधी सुचलं नाही. आपण आपल्या पात्रतेचा कधी विचार केलाय दोन घास जेवत असताना तेव्हा दुसऱ्याची पात्रता अपात्रता ठरवायची. जो दारात आला तो मला भगवंत आहे आणि माझ्या शक्यतेप्रमाणे काय एक माप एक वाटी एक भांड त्याला घालणं हे माझं काम आहे, याच्या पुढे मला काही कळत नाही, याला महत्ता देणं असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुचवलेल्या या गुरुकुळाच्या बाबतची आवड, गुरुकुळाच्या बाबत अत्यंत प्रेम, गुरुकुळाच्या बाबत अत्यंत आदर, यामुळे जर काही होत असेल तर गुरु संप्रदाय सांभाळला जातो. नाहीतर सद्गुरूंच्या माग सगळे गुरु बंधू एकमेकांचा द्वेषच करत असतात अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. एकमेकांना कमी लेखतात, एकमेकांकडे संशयाने बघतात. सर्वसाधारणपणाने दोन माणसांची एकमेकांना भेटण्याची रीत कशी असते, अशी असते की जेव्हा मी तुम्हाला भेटतो तेव्हा मी असं म्हणतो की तुझ्यापेक्षा मी वरचढ आहे, या भावनेनेच मी तुम्हाला भेटतो आणि तुम्ही त्याच भावनेने मला भेटता. दोन माणसं नेहमी एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा मी याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशा भावनेनेच भेटतात. त्या भावनेचा प्रथम झगडा होतो, त्या भावनेचा प्रथम संघर्ष होतो. आणि जेव्हा मैत्री होते तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा, दोघही असं म्हणत असतात की तू आणि मी बरोबरीचे आहोत, म्हणून मैत्री बरोबरीची होते असं जे म्हटलं जातं. म्हणजे मी समजतो जाऊ देत, मी माझं थोडं बाजूला ठेवतो आणि तुला माझ्या एवढा मानतो बस. तेही मनापासून असेलच असं नाही, पण मी मानतो की ठीक आहे तू माझ्यासारखाच आहेस, माझ्या एवढाच आहेस, माझ्या इतपत आहेस. आणि तुम्ही असं मानता की ठीक आहे मी माझं बाजूला थोडं सारतो आणि तू माझ्या इतपतच आहेस, तेव्हा मैत्री होते. त्या मैत्रीमध्ये देखील किंवा अशी मैत्री असताना देखील जेव्हा एक व्यक्ती सरळ सरळ खूप मोठी होते तेव्हा मात्र हे मानणं कुठेतरी लंगडं पडतं आणि त्याला विरोध सुरू होतो. आणि जेव्हा तो विरोध करून देखील हाताबाहेर जाते परिस्थिती आणि तो मोठा मोठा होत जातो समोरचा, अगदी हतबल झाल्यावर मग मान्य होतं की तो मोठा होता. अशी ही रीत आहे जगताची, कुठेही जा तुम्ही. तुम्ही कुठल्या क्लब मध्ये जा, ऑफिस मध्ये जा, काम करायला समूहात जा, पहिल्यांदा तुमच्याकडे पाहिलं जाईल की तू माझ्यापेक्षा कमी आहेस. मग फार फार तर मान्य केलं जाईल की तू आमच्या समूहात वावरायला योग्य आहेस. आणि तरीही जर तुमचं श्रेष्ठपण प्रगट झालं तरच मान्य केलं जाईल की तू मोठा आहेस. पण त्याच्याकरता म्हणून फार झगडा होतो. तुकाराम महाराजांसारख्यांना तर किती झगडा करायला लागला. समाज जवळपास अंधळा असतो, त्याच्यापेक्षा वेगळी रीत माणसांनी माणसाकडे पाहण्याची ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एका गुरुभक्तांनी दुसऱ्या गुरुभक्ताकडे पाहण्याची ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एक गुरुभक्त दुसऱ्या गुरुभक्ताला जेव्हा भेटतो तेव्हा पहिला असं समजतो की एरवी मी सुकून गेलो असतो, अंकुर काय करणार. पण जसा अमृताचा वर्षाव व्हावा तसं झालं तू भेटलास. याचा अर्थ दोन गुरुभक्त जेव्हा एकमेकांना भेटतील तेव्हा सद्गुरूंनी जो अमृतत्वाचा बोध केलेला आहे त्याची कुठेतरी परत एकदा उजळणी तर व्हायला पाहिजे, तरच वरी पडली या पियुष धारा असं पहिल्याला वाटायचं भेट झाल्यावर. त्याच्याऐवजी माझं तुझं संघर्ष दोष फार जुन्या गोष्टी आठवून आत्ता वैर धरणं याही टोकापर्यंत जाण्याची शक्यता असते, नाहीतर तटस्थ. तुझा माझा काही संबंध नाही, तू तिथं येतोस मी तिथं येतो इतपत. पण या कशानेच लक्षात ठेवा की आंतरिक समृद्धी होणार नाही, आपल्याला परमार्थामध्ये आपल्या स्वतःची प्रगती हवी आहे. तेव्हा तुम्हाला कर्ण भाग आहे की का सुकतया अंकुरा वरी पडलिया पियुष धारा. कोणी जर गुरु भक्त भेटला आणि असं न झाल्यामुळेच संप्रदाय मोडकळीला येतात, संप्रदायांमध्ये भांडण होतात. समर्थांनी देह ठेवल्याबरोबर एवढा उत्तम बांधलेला संप्रदाय प्रत्येक जणच आपल्या स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला, मोडून पडला. इतकं द्रष्टेपणाने उभं केलेलं काम आणि दासबोधामध्ये किती बारीक सारीक सूचना केलेल्या आहेत महंतांनी कसं वागायचं. पण महंतांनी दुसऱ्या महंताकडं कशा भावानी पाहायचं, महंतांनी शिष्याकडं कशा भावानी पाहायचं, महंतांनी सर्वसामान्य मनुष्याकडे कशा भावानी पाहायचं, तर महंत असण्याच्या अहंकारात ते सगळं राहून गेलं। का सुकतया अंकुरावरी पडलिया पियुष धारा, नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा। ना तरी रंके निधान देखील, मागच्या वेळेला पाहिलेलं आहे आपण होऊया। म्हणून गुरु भक्तांची जबाबदारी आहे की आपल्या आपल्या पद्धतीने आपलं स्वतःचं जीवन उंच करणं ही जबाबदारी आहे। नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा, मी अल्प उदकामध्ये होतो याची भेट झाल्यामुळे जणू सागर भेटला, त्याच्या उलट भाव असतो। स्वामीजी सांगायचे की स्वरूपानंदांचे एक मित्र असं म्हणत असत की ते रामचंद्र गोडबोले ना माहिती आहेत, ते आणि आम्ही एका वर्गात होतो, माझा पहिला नंबर असायचा त्यांचा दुसरा। बाळासाहेब ना माहिती आहेत, ते कापड दुकानदार होते तेच ना, हो तेच। पण आता ते आणि तुम्ही याच्यात किती फरक पडला आहे, पण अजून अल्प उदकामध्येच राहणं। ना तरी रंके निधान देखिले का आंधळिया डोळे उघडले, भणंगाची या अंगा आले इंद्रपद, तैसे गुरुकुळाचे निनावे महासुखे अति थोरावे। म्हणून सगळ्या गुरुकुळाबद्दल अत्यंत प्रेम पाहिजे, अपेक्षारहित प्रेम पाहिजे। अपेक्षा नात्यात वगैरे ठेवा, ठेवायची असेल तर तीही ठेवू नका, कारण त्रासच होईल, पण ठेवली जाते, ठेवू नकाच। पण गुरुकुळाच्या बाबत तर अजिबात ठेवू नका। तुमच्या वागण्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही वागा, त्यांनी असं करायला पाहिजे होतं का त्यांनी तसं करायला नको होतं याची चर्चा नका करू, नाहीतर मग कठोर कठोर होत जातो माणूस। मी अशी गोष्ट वाचली की एक फॉरेनर कोणी तिबेटमध्ये एका लामांकडे गेला आणि त्यांनी त्यांना विनंती केली की मला प्रेमाचा मार्ग तुम्ही दाखवा। तेव्हा त्यांनी त्याला जवळ बसलेला होता त्याचा हात हातात घेतला आणि एक 5 मिनिटं हात हातात घेऊन ते लामा बसलेले असताना त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा व्हायला लागल्या। त्यांनी तो हात सोडला आणि म्हणाले की तुझा स्पर्श किती कठोर आहे, तू कधी कोणावर प्रेम केलं नाहीस असं तुझ्या हातावरून दिसतं, तुझ्या स्पर्शावरून असं दिसतं की किती कठोर आहेस तू, इतका कठोर हात मी कोणाचा पाहिला नव्हता असं म्हणाले, इतका कठोर स्पर्श मी कधी अनुभवला नव्हता। तुझ्या जीवनात तुझ्याखेरीज अन्य कोणाला महत्व नाहीये की काय, तू कुणालाच मोठा समजत नाहीस की काय, तू कोणावरच प्रेम करत नाहीस की काय, तू प्रेम मागायला आलायस पण तुझ्याजवळ प्रेम नाहीये असं मला वाटतंय, तू निष्प्रेम असावास, तुझं बोलणंही कठोर असावं, तुझं पाहणंही कठोर असावं। म्हणून प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की ती आपल्या अंतर्यामी वागवायची असते, त्याचा प्रत्यय इतरांना येतो। आपलं शिबिर चाललेलं आहे, तिथं बोलताना मी म्हटलं की आता एवढे चौथा मजला असेल तर इतके उंच गेलेले वृक्ष आपले जे आहेत ते जेव्हा आकाशाला जाऊन भिडले, जवळपास आकाशाला जाऊन भिडले असं खाली त्यांच्या बुंध्याशी उभं राहिलं की वाटतं, तर हे आकाशाला जाऊन भिडण्याचं कारण यांची मुळं खोल गेली आहेत म्हणून हे वर गेलेत। बाहेर जर प्रेम प्रगट व्हायचं असेल
तर आत मुळ किती खोल आत्म्यापर्यंत जायला पाहिजे तेव्हा बाहेर प्रेम प्रगट होणार. अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा उगीच झाला की काय. आत ही वाढायला लागतं आणि बाहेरही वाढायला लागतं. जो आत वाढत नाही तो बाहेर कधीही वाढत नाही. म्हणून ते जे मोठमोठे वृक्ष पण छोट्या प्रमाणात घरात ठेवतात काय म्हणतात त्याला, बोन्साय. बोन्साय म्हणतात. जपानमध्ये 300-500 वय असणारे असे वडाचे वृक्ष दाखवले जातात की आहे वड पण 1-2 फुटापेक्षा उंची त्याची मोठी नाही पण त्याचं वय आहे 300-400 वर्ष. याचं कारण ते वर का वाढले नाहीत, त्याची मुळं सतत कापत राहतात. त्याची मुळं कापली, मुळं खोल नाही जाऊ दिली की तो वर वाढत नाही. तशी आपण आपली मुळं छाटतोय त्यामुळे आपण वर वाढत नाहीये. आपण अशा करता गुरुभक्तावर प्रेम करत नाही, गुरुबंधूंवर प्रेम करत नाही की आपण आपली मुळं अहंकाराच्या कात्रीने आत कापत राहिलोय. त्या अहंकाराला देखील छेद देऊन आत काही जायला तयार नाहीये त्यामुळे बाहेर वाढणं थांबलेलं आहे. नाहीतर आपण बाहेर कितीतरी उंच झालो असतो असे झालेले आहेत ना. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अशी अपेक्षा व्यक्त करतायत, गुरु आणि गुरुकुळ. तैसे गुरुकुळाचे नि नावे महासुखे अति थोरावे जे कोडेही पोटाळवे आकाशका पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तयापाशी पायी की करी. अशा प्रकारे गुरूंबद्दल आणि गुरुकुळाबद्दल ज्याला प्रेम असत ज्ञान जाण तयापाशी पायी की करी त्याच्यापाशी ज्ञान सेवा चाकरी करत पायी की करत. ज्ञान असणारच त्याच्याखेरीज असं तो वागूच शकत नाही. प्रेम आणि ज्ञान या एकमेकांपासून वेगळ्या वस्तू नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हा जो प्रेमभाव आहे मध्यवर्ती कल्पना विषय तो अनाकलनीय नाहीये. आपल्याला ज्ञान नाहीये. आपल्याला असं ज्ञान पाहिजे की तत्वत मी आणि हे एक आहोत तेव्हा मी प्रेम करीन. तत्वत मी आणि सर्व विश्व एक आहे तेव्हा मी प्रेम करीन. आपण ऐकतोय परमार्थ, करतोय परमार्थ पण तो आत जात नाहीये. आपण कापतोय मुळ्या म्हणून आपल्याला प्रेमाची भाषा कळत नाही. म्हणून आपल्याला प्रेम कसं करायचं कळत नाही. आपलं आपल्यावर आहे की नाही प्रेम, तसं दुसऱ्यावर करायचं कळत नाही. ते जरा अस्पष्ट वाटतं. अशा करता की ते ज्ञान आत मुरत नाहीये. म्हणून ज्ञानाचा आणि प्रेमाचा संबंध आहे असं धरलं जातं की जो ज्ञानी आहे. ज्ञानी म्हणजे कोणी कोणी आपल्या स्वतःला बुद्धिवादी असे समजतात, म्हणतात म्हणून आमच्या ठिकाणी भाव कमी आहे. स्वामीजींकडे अशा प्रकारे मी ऐकलेलं आहे. कोणी कोणी एखाद दुसरी भगिनी म्हणायची की मी बुद्धिवादी आहे ना म्हणून माझ्या ठिकाणी भाव कमी आहे. बुद्धीचे अहंकारी आहात तुम्ही. जर बुद्धी असती तर तुम्ही आत्म्याला जाऊन मिळाले असतात आणि आत्म्याला जाऊन मिळाला असतात तर आत्मवत दुसऱ्याकडे पाहिलं असतं आणि जर आत्मवत दुसऱ्याकडे पाहिलं असतं तर माझ्याकडे भाव नाही असे शब्द आले नसते. ही एकांगी बुद्धी झाली किंवा बुद्धी देखील मर्यादित आहे. त्याच्याही पुढे बुद्धी जाणं म्हणजे प्रेम करणं. जसं ज्ञानेश्वर महाराज माऊलीच झाले, त्यांच्याकडे काही बुद्धी नव्हती, त्यांच्याकडे काही ज्ञान नव्हतं, पण आम्ही समजतो त्या बुद्धीपेक्षा, आम्ही समजतो त्या ज्ञानापेक्षा देखील वाढणारं ज्ञान, वाढणारी बुद्धी त्यांच्या ठिकाणी होती की जी प्रेम करू शकते. गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तयापाशी पायी की करी. अशा प्रकारे एक विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून संपवलेला आहे. पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य असा मूळ निरूपणाचा विषय आहे. त्याच्यात हे आचार्योपासन आपण पाहतो आहोत. पुढे ते म्हणतात आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरुंचे रूपडे उपासी ध्यानी हृदय शुद्धीची आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राहुळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे वोवाळी निरंतर सामरस्याची रस सोय अखंड अर्पितू जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग नातरी जीवाची सेजे गुरु कांतू करूनी भुंजे ऐसी प्रेमाचे नी भोजे बुद्धी वाहे अनेक अनेक उदाहरण दिलेली आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिभेला बहर आल्यासारखं झालेलं आहे गुरु आणि गुरुकुळ याच्याबद्दल कसा प्रेम भाव असतो हे सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं प्रेम व्यक्त होतं आणि अभ्यंतरी लिएकडे म्हणजे अंतःकरणात काय असतं अशा गुरुभक्ताच्या आपल्यालाही थोडी उत्सुकता असते ना की असा गुरुकुळाबद्दल आणि गुरूंबद्दल प्रेम करणारा आहे त्याचं अंतर कसं असेल त्याचं मन कसं असेल अभ्यंतर म्हणजे त्याची बुद्धी कशी असेल त्याचं चित्त कसं असेल त्याचं अंतःकरण कसं असेल ते सांगायला सुरुवात केली आणि अभ्यंतरी लिएकडे म्हणजे त्याच्या चित्तात त्याच्या अंतःकरणात त्याच्या मनात त्याच्या बुद्धीत प्रेमाचे नि पवाडे श्री गुरुंचे रूपडे उपासी ध्यानी मनानी सद्गुरूंचं रूप आठवतो आहे चित्तामध्ये सद्गुरूंना साठवलेलं आहे सद्गुरूंबद्दलचं चिंतन घडत आहे बुद्धी देखील सद्गुरूंपाशी जाऊन थांबलेली आहे नतमस्तक झालेली आहे इथं जो ध्यान शब्द आहे तो ध्यान शब्द लक्ष देणे अशा पद्धतीने घ्यायचं आहे आपण जे ध्यान करतो ते नाही तुझ्या ध्यानात आलं का म्हणजे तुला नीट समजलं का तुझ्या बुद्धीला समजलं का तुझ्या चित्ताला मानवलं का ध्यानात घे याचा अर्थ नीट समजून घे असा जसा असावा आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरुंचे रूपडे उपासी ध्यानी अंतःकरणामध्ये श्री गुरुंचं रूप त्याच्याबद्दल लक्ष देऊन राहिलेलं आहे ते घोळवतो आहे आणि कशा रीतीने घोळवतो आहे किती प्रकारांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं हृदय शुद्धीची आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी अंतःकरणामध्ये सद्गुरूंचं रूप त्याची उपासना करतो आहे उपासी ध्यानी नुसतं डोळ्यासमोर आणत नाहीये तर डोळ्यासमोर आणतो आहे मनश्चक्षूंसमोर आणतो आहे अंतश्चक्षूसमोर आणतो आहे आणि त्याची उपासना करतो आहे याच्यामध्ये देखील थोडा फरकच आहे केवळ सद्गुरूंचं रूप आठवणं आणि सद्गुरूंचं रूप आठवणं आणि आठवून उपासना करणं केवळ आठवणं हे देखील पुण्यप्रद आहे केवळ स्मरण हे देखील पुण्यप्रद आहे त्यांनी देखील चित्तशुद्धी होते, मन निर्मळ होतं, बुद्धीचा निश्चय वाढतो परमार्थाच्या करता असणारा. पण मानस पूजा सांगतायत, उपासना करतायत, श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी, मोठ्या प्रेमानी प्रेमाचे नि पवाडे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. अंतःकरणामध्ये मोठ्या प्रेमानी श्री गुरूंचं रूप त्याच्याकडे लक्ष देतो आहे, त्याचं ध्यान करतो आहे आणि उपासना करतो आहे, पूजा देखील करतो आहे. श्री गुरूंच्या रूपाच्या सन्निध राहतो आहे. कोणकोणत्या प्रकाराने राहतो आहे? हृदय शुद्धीची या आवारी, अशी उपासना करण्यासाठी म्हणून हृदय शुद्धी करून बसलेला आहे, अंतःकरण शुद्धी करून बसलेला आहे. सद्गुरूंच्या विषयी भाव ते परमात्माच आहेत असा भाव. काल मी परवा कोणाकडून ऐकलं, अनिरुद्ध मी काल प्रवचनात सांगितलं की गुरुदेव रानड्यांनी किती वयाच्या 26व्या वर्षी पत्र लिहिलं उमदीकर महाराजांना. त्याच्यात असं सांगितलं की दासबोध ज्ञानेश्वरी हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ मला अशा करता प्रिय आहेत, वंदनीय आहेत, कारण माझे सद्गुरू जे सांगतात ते त्या ग्रंथात सांगितलेलं आहे. जर सद्गुरूंनी सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं सांगितलं असतं तर मी ते ग्रंथ मानले नसते, असं गुरुदेव म्हणतात. बरोबर ना? असे शब्द आहेत ना? काय शब्द आहेत? हा हा, त्यांनी लिहिलेलं पत्र आहे. काय? लिंगप्पा सावळी म्हणून त्यांनी लिहिलेलं पत्र आहे की ज्ञानेश्वरी दासबोधामध्ये जे लिहिलेलं आहे तर ते माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे म्हणून मला ते ग्रंथ भावतात. म्हणजे सद्गुरूंचं जे सांगणं आहे ते ज्ञानेश्वरीपेक्षाही, ज्ञानेश्वरी तशी सांगितली आहे म्हणून मला ज्ञानेश्वरी भावते, माझे सद्गुरूंची तशी वचन आहेत. म्हणजे सद्गुरूंकडे पाहण्यासाठी भाव कसा असतो, असायला हवा. नाहीतर ज्ञानेश्वर महाराज कुठं, माझे सद्गुरू कुठं, असा भाव नाहीये. माझे सद्गुरू जे सांगतायत तर तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत म्हणून मी ज्ञानेश्वरी मानतोय असं ते म्हणतात. म्हणजे केवढा परमोच्च भाव त्यांनी व्यक्त केलेला आहे. असा जेव्हा भाव असतो तेव्हा हृदय शुद्धी होत असते. हृदय शुद्धीची या आवारी म्हणून सद्गुरूंच्या विषयी भाव, सद्गुरूंच्या विषयी अत्यंतिक नम्रता, सद्गुरूंच्या समोर खूप मृदू असणं, सद्गुरूंच्या सोबत अत्यंत तरल असणं आणि जे सद्गुरूंच्या बाबत असतं तर तेच इतरही वेळेला असणं, तेव्हाच तो भाव टिकू शकतो. आपण नुकताच 15व्या अध्यायाच्या गुरु नमनाच्या ओव्या वाचल्या तेव्हा आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. हृदय शुद्ध कसं करायचं? भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त, तुझो भावा आहे देव तरी हाप सुलभ हो पाव, मस्तक ठेंगणा करी संतांची आचरणा, वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुका म्हणे फार थोडा तरी उपकार, तर हृदय शुद्ध होईल. काळ सारावा चिंतने एकांतवासी, गंगा स्नाने देवाचे दर्शन, प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर बहुनिद्रा भाषण. अशा प्रकारे काही वर्तन असेल तर हृदय शुद्ध होणार. असं हृदय शुद्ध करून, आणि योगाच्या परिभाषेत हृदय शुद्ध करणं म्हणजे यम नियम आसन प्राणायाम, तर हृदय शुद्ध होतं. असं हृदय शुद्ध करून त्या हृदयाची तटबंदी केलेली आहे, आवार केलेला आहे. म्हणजे हृदय शुद्धीची या आवारी, त्या आवारामध्ये आराध्यू म्हणजे सद्गुरु, सद्गुरु हे आराध्य, तो निश्चल ध्रुवकरी. ध्रुवकरी म्हणजे इतके शाश्वत त्यांना त्या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे की बस तिथून ते आता हलणारच नाही. ध्रुवकरी याचा अर्थ फारच फारच पक्के, आता आता काहीच हलणार नाही. जसा ध्रुव तारा तो नेहमीच एका ठिकाणी असायचा, तसे हृदय शुद्ध करून हृदय शुद्धीची या आवारी निश्चल आराध्यू, तो निश्चल ध्रुवकरी आता तो तिथून चळणार नाही. कधी कधी आराध्य देखील चळतो, कारण आपणच प्रधान असतो ना, आपलं मन प्रधान. ते दुखावलं की सद्गुरू संत त्यांच्याबद्दल किलमिश यायला सुरुवात होते. आपला अहंकार प्रधान, त्याला जर धक्का लागला तर सद्गुरूंविषयी किलमिश येतं. हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुवकरी. जो आराध्य आहे तो तिथं अत्यंत निश्चल असा करतो. मग सर्व भावेसी परिवारी आपण होय, मग सर्व भावांसहित सर्व भावांचा परिवार आपणच होतो. सर्व भावांचा परिवार म्हणजे काय? मनाचा एक भाव असतो, चित्ताचा एक भाव असतो, बुद्धीचा एक भाव असतो. बुद्धी वाहिलेली, बुद्धीचं सगळं विश्लेषण त्यांच्या ठिकाणी थांबतं. जसं दासगणू महाराज अनंतरावांना म्हणाले की तू सारखा तर्क लढवशील, आतापर्यंत मी तुला उत्तर देत राहिलो, एक वेळ अशी येऊ शकते की तुझ्या तर्कापुढे माझी बुद्धी कमी पडेल, तरी देखील तू शास्त्रांवर विश्वास ठेव. तुझा जो तर्क आहे तो तर्क शास्त्राला अनुकूल कसा चालवायचा हे तू शिकून घे. शास्त्र कशी खोटी आहेत अशा सारख्या शंका विचारण्याकडे तू तर्क लढवू नकोस. आतापर्यंत मला तुला सांगायला जमलं, एखाद वेळेला असं होईल की मला तुला सांगायला जमलं नाही, तरी देखील शास्त्र जे आहे तर तेच प्रमाण मान. तसाच तर्क लढवायला शिक. बुद्धीचा एक भाव आहे. कोणत्या भावाने सद्गुरु तिथून चलित होतील सांगता येणार नाही. आराध्य कोणत्याही कारण असू शकेल, अगदी क्षुल्लक कारण देखील असू शकेल की एखाद दिवशी तुमच्याकडे त्यांनी पाहिलंच नाही, एखाद दिवशी तुमच्याकडे ते बोललेच नाहीत, तुमच्याकडे पाहून बोललेच नाहीत. कोणतंही कारण पुरेसं असू शकतं, कारण तुम्ही प्रधान असता तुमच्या पक्षी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सद्गुरु प्रधान असले पाहिजेत. हृदय शुद्धीची या आवारी आणि अशा करता आपल्या पक्षी आपण प्रधान असतो की आपलं जे हृदय आहे ते हृदय अशा रीतीने शुद्ध झालेलं नसतं. ते जर शुद्ध झालेलं नसेल तर या सगळ्या गोष्टी संभवतात. आराध्यू तो निश्चल ध्रुव करी, मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. आणि त्या हृदय शुद्धी रूपी आवारामध्ये सद्गुरूंची अत्यंत ध्रुवत्वानी पक्केपणानी स्थापना केल्यानंतर त्यांची पूजा करण्यासाठी म्हणून सर्व भावासहित, सर्व भाव हेच कोणी परिवार, त्याच्या सहित तो पूजा करतो आहे. मन ही अर्पण केलेलं, चित्त ही अर्पण केलेलं, बुद्धी ही अर्पण केलेली, इंद्रिय ही अर्पण केलेली, हेच कोणी पूजा साहित्य. जसं फूल, गंध, अक्षता, वाहण्याचं पूजा साहित्य जे आहे, तर ते आपल्याच अंतर्यामी असणाऱ्या या सर्व गोष्टी, हे सर्व काय करतायत ज्ञानेश्वर महाराज, काय सांगतायत अभ्यंतरी लिहिकडे आत, हे सगळे जे शब्द आहेत हे कायम लक्षात ठेवून ही प्रत्येक ओवी पाहायची. अभ्यंतरी लिहिकडे म्हणजे आत आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचे नि पवाडे, मोठ्या प्रेमानी ही कवायत नाहीये. हे सगळं प्रेमाने करायचं आहे. स्वामीजी सांगायचे की एका फौजदाराला कोणी एका ज्योतिषाने सांगितलं की रोज आई वडिलांना नमस्कार करत जा सकाळी उठल्यावर. ते रात्री घरी आल्यावर त्यांनी दोन शिव्या हसडून फरमान सोडलं की उठलो की माल तुम्ही इथं उभे पाहिजेत, नमस्कार करायचा आहे तुम्हाला. बाहेर जसं वागतात तसं मग घरात वागायला सुरुवात होते. प्रोफेशनल हॅझार्ड म्हणून ती गोष्ट मिळते. मग घरी ही शिवीगाळ सगळं तसंच तसंच सगळं सुरू होतं. त्यांनी घरी हे केलं की आपल्याला तुम्ही इथं समोर उभे पाहिजेत, आपण उठलो की तुम्हाला नमस्कार करायचा आहे आता इथून पुढं. असं नाही, अभ्यंतरी लिहिकडे प्रेमाचे नि पवाडे, श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. आणि कसं रूप पाहतायत, तर हृदय शुद्धी केलेली आहे, त्याची एक तटबंदी आहे. म्हणजे त्या तटबंदीमुळं बाहेरचे जे सगळे अनावश्यक भाव आहेत, विपरीत भाव आहेत, त्याचं संरक्षण होत आहे आता. आणि मग आत जो आराध्य आहे त्याची स्थापना केलेली आहे, अत्यंत निश्चल, ध्रुव, पक्केपणाने, प्रेमाने. मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. करून तर पहा एकदा की सर्व बाजूनी आपली हृदय शुद्धी झाली असा संकल्प तर करा. झालीये की नाही हे नंतर हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, पण आपली हृदय शुद्धी झालेली आहे. आपलं मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार देखील बाह्य अहंता नाहीये. आणि आपल्या बोलण्यामुळं, चालण्यामुळं ती झालेली आहे, आपल्या विचार करण्यामुळं झालेली आहे, आपल्या बुद्धीच्या निश्चयामुळं ही हृदय शुद्धी झालेली आहे. आणि त्याचा एक आवार, त्याचा एक कंपाऊंड, त्याची एक बांधबंधिस्ती अशी केलेली आहे. आणि मग आत सद्गुरु मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि मग आपण येतो आहोत त्या गुरुमूर्तीची पूजा करण्यासाठी सर्व भावासहित, पूजा साहित्यासहित. मग फुलंही आहेत, गंधही आहे, अक्षताही आहेत. आपल्या बरोबर आपली पत्नी आहे, अथवा पती आहे, अथवा मुलंही आहेत. सर्व मिळून सद्गुरूंचं पूजन करत आहेत. आपल्या सहित आपलं जे काही आहे ते सगळं त्यांना आपण अर्पण केलेलं आहे. आणि अभ्यंतरी लिहिकडे प्रेमाचे नि पवाडे, श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. अशा प्रकारे श्री गुरूंचं रूप ध्यानाच्या ठिकाणी, चित्ताच्या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याची उपासना चाललेली आहे. पहा तर आपण डोळे मिटूया. आणि अभ्यंतरी लिहिकडे आत डोकवून तर पाहू काय आहे आपल्या अभ्यंतरामध्ये. गुरु प्रेम आहे, गुरु भक्ती आहे, गुरु वचनाबद्दल जीवापाड ते सांभाळण्याची अशी शक्ती क्षमता आहे, निश्चय आहे. गुरुवचन म्हणजे सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हे गुरुवचन. गुरुंना परमात्मा म्हणूनच पाहतो आहे, दुसरा कोणीही देव नाही, बाकी सगळे देव काल्पनिक आहेत. अभ्यंतरी लिहिकडे आणि अशा गुरूंबद्दल ते सच्चिदानंद परमात्मा आहेत. आणि त्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे आपण ही सच्चिदानंद परमात्मा आहोत. म्हणून प्रेम ही आहे, दास्य आहे. नम्रही आहोत. आणि या गुरुमूर्तीची उपासना करायची आहे. आपलं हृदय गंगेसारखं निर्मळ झालेलं आहे, त्याच्यामध्ये कटुता नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, दंभ नाही. संकल्प करा, कल्पना करा, शांती आहे, आर्जव आहे, नम्रता आहे, दंभरहितता आहे, अशा प्रकारे आपलं चित्त आहे, मन आहे, बुद्धी आहे, अंतःकरण आहे. याच वस्तूंचा एक मोठा आवार हृदयामध्ये बांधलेला आहे. आणि त्याच्या आत आपले सद्गुरु आहेत. हृदय शुद्धी झाल्यामुळे तिथून ते उठून जाणार नाहीत, तिथं ते निश्चल ध्रुव असेच राहतील. त्यांच्या पायापाशी आपण बसलेले आहोत. अत्यंत प्रेमाने पूजा करतो आहोत. या प्रेमामध्ये सामरस्य आहे आणि देहाच्या अंगानी दास्य आहे. सद्गुरूंच्या बोधाचं स्मरण देखील आहे, अंतःकरणात तो स्थिरावलेला आहे आणि देह मात्र त्यांचा सेवक आहे. त्यांच्या पवित्र पायांचा स्पर्श, त्यांच्या पवित्र हातांचा स्पर्श, त्यांच्या कल्याणकारी दृष्टीचा अनुभव आणि सर्व परिवारासहित घरदार, नोकर, चाकर, दास, दासी, पत्नी, पती, मुलं, बाळ सर्व लीन आहेत आणि अभ्यंतरी लिएकडे. प्रेमाचे निपवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी, हृदय शुद्धीची आवारी, आराध्यू तो निश्चल ध्रुव करी, मग सर्व भावेसी परिवारी आपण होया. जन्म जन्म अशा प्रकारची उपासना करायला मिळावी, हे भाग्य मिळावं अशी इच्छा धरतो आहे आणि उपासना करतो आहे. हरी 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 स्वामी जी नारायण हरी हरी हरी. कितीतरी वेळ मी या ओवीवर निरूपण करण्याची खटपट करत होतो, पण जे आंतरिक रीतीने तुम्ही अनुभवलं ते खरं या ओळीचं निरूपण आहे. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज खूप तरल करण्याच्या मागे लागलेले आहेत, खूप प्रेममय करण्याच्या मागे लागलेले आहेत. अशा भावानी सद्गुरूंवर प्रेम करायचं हा एक प्रकार त्यांनी सांगितला, आणि इथं तर असे 10 प्रकार सांगितलेले आहेत. पुढच्या वेळेला बघू का. चैतन्याची ये पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरु लिंगा ढाई ध्यानामृत. चैतन्याचं पोवळं आहे, आपण पोवळी पाहिलेली आहेत, चिद रूपाचं पोवळं आहे. चैतन्याची पोवळी माझी आणि त्या पोवळ्यामध्ये आनंदाची या राऊळी. हा अजून एक कालच्या अनिरुद्धच्या प्रवचनातलंच अजून एक वचन इथं समोर आलं बरं का. गुरुदेव रानड्यांचा जो मी उल्लेख केला तो काय होता, तो त्यांनी लिहून पाठवलाय. अनुग्रह घेतल्यानंतर त्यांनी उमदीकर महाराजांना पत्र लिहिलं गुरुदेव रानड्यांनी. तर ते असं लिहिलं की आपल्याला कोणत्या नामाने आपला उल्लेख करायचा, कोणत्याही नामाने आपला उल्लेख करण्यापेक्षा आपल्याला आत्मदेव म्हणावं असं मला वाटतं. कारण आपण प्रत्यक्ष परमात्म स्वरूप देवस्वरूपच आहात असं त्यांनी उमदीकर महाराजांना पत्र लिहून कळवलं. तेव्हा ज्ञान पायिक होऊन राहत. जेव्हा असा निश्चय कोणाच्या अंतःकरणामध्ये होतो तेव्हा चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊळी, त्या पोवळ्यामध्ये चैतन्य रूप पोवळं आहे, त्याच्या अंतर्यामी एक आनंदाचं मंदिर आहे, आणि त्या आनंदरूप मंदिरामध्ये श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. गुरुलिंग आहे, त्याला अभिषेक चाललेला आहे, आणि तो अभिषेक आपल्या ध्यानामृताचा आहे. शिष्याचं ध्यानामृत हेच कोणी अभिषेक जल, त्याचा अभिषेक गुरुलिंगावर होतो आहे. हे गुरुलिंग आनंदाच्या राऊळात आहे, हे आनंदाचं राऊळ चैतन्य रूपी पोवळ्यामध्ये आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. पुढच्या वेळेला आपण पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावासी यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्त तेन भुंजीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुनाथ।